चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांनी लवकरात लवकर ऊसाची थकबाकी भागवावी। उपमुख्यमंत्री। लॉकडाऊन दरम्यान ऊस शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्यासाठी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी बुधवारी राज्यातील 11 खासगी साखर कारखानदारांना शेतकऱ्यांचे 334.34 करोड रुपये ताबडतोब भागवण्याचे आदेश दिले आहेत। मोदी यांनी सांगितलं की लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत, अशा वेळी जर त्यांना ऊसाचे पैसे वेळेवर मिळाले तर त्यांना दिलासा मिळेल। उपमुख्यमंत्री म्हणाले की हरिनगर आणि नरकटियागंज, सिद्धवलिया आणि हसनपूर या साखर कारखान्यांकडून जवळपास 67% थकबाकी भागवण्यात आली आहे। मोदी म्हणाले की उत्तर प्रदेशातील प्रतापपूर साखर कारखान्याकडून बिहारच्या शेतकऱ्यांचे 11.38 करोड रुपये देय आहेत। ते म्हणाले, गेल्या गाळप हंगामात राज्यातील सर्व खासगी साखर कारखान्यांनी 2036.23 करोड रुपयांच्या 675 लाख क्विंटल ऊसाचं गाळप केलं, पण आता केवळ 1001.88 करोड रुपये भागवले आहेत आणि 934.34 करोड रुपये देय आहेत।